आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली। दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेचा आजपासून आरंभ। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी 70,000 रुपये प्रति क्विंटल भाव। राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती। आणि राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 102 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली। महाराष्ट्रातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या 5 लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे। या ठिकाणी 19 एप्रिलला मतदान होणार आहे। उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात येईल तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा तसंच महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। काँग्रेसच्या वतीनं भंडारा गोंदिया मतदारसंघात डॉ प्रशांत पडोळे यांनी अर्ज दाखल केला। यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते, माजी मंत्री आणि आमदारांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांनी अर्ज दाखल केला। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कामदेव किरसान यांनी काल शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 89 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। दुसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ वाशिम या मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। पक्षासोबत असलेल्या जुन्या खासदारांना तसंच गेल्यावेळी पराभूत झालेल्या उमेदवारांना पक्षानं पुन्हा संधी दिली आहे। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, ठाण्यातून राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर आणि परभणीतून संजय जाधव पुन्हा पक्षाचे उमेदवार असतील। गेल्यावेळी पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांना औरंगाबादमधून, संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबईतून आणि अनंत गीते यांना रायगडमधून पक्षानं पुन्हा संधी दिली आहे। वायव्य मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना पक्षानं तिकीट दिलं आहे। दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, नाशिक राजाभाऊ वाजे, बुलडाणा नरेंद्र खेडेकर, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, सांगली चंद्रहार पाटील आणि मावळमधून संजोग वाघेरे पाटील हे पक्षाचे उमेदवार असतील। दरम्यान भाजपातर्फे काल जाहीर यादीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत। वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत ओबीसी महासंघाशी युती करणार असल्याचं जाहीर केलं आहे। पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत आपल्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। अकोल्यातून प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणूक लढवणार असून नागपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी काढण्यात आलेल्या सौद्यात हळदीला 70,000 रुपये प्रति क्विंटल उच्चांकी भाव मिळाला। रायबाग तालुक्यातील मल्लिकार्जुन तेली या शेतकऱ्याच्या राजापुरी हळदीला हा दर मिळाला। बाजार समितीचे अध्यक्ष सुजय शिंदे यांनी आकाशवाणीला याबाबत अधिक माहिती दिली।
यावर्षी हळदीचं उत्पादन कमी असल्यामुळं आणि हळदीची मागणी जास्त असल्यामुळं खऱ्या अर्थानं हळदीला चांगला दर मिळालेला आहे। भविष्यकाळातही मागणीपेक्षा उत्पादन कमी आहे तर माझी मार्केट कमिटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या सुद्धा कार्यक्षेत्रात ज्या भागात पाणी आलेलं आहे अशा भागामध्ये शेतकऱ्यांनी हळद लागवड करावी आणि त्याची आवक आणि ती विक्रीसाठी पुढच्या वर्षी सुद्धा आपण आपल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेऊन यावं. विश्वसनीय हळदीची बाजारपेठ म्हणून आपली ख्याती आहे आणि हळदीने चांगला भाव आहे, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
पुणे जिल्ह्यात वर्तमान आर्थिक वर्षात 2276 हेक्टरवर नव्यानं फळबागांची लागवड करण्यात आली आहे. पावसाचं प्रमाण कमी असूनही योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कासोळे यांनी दिली. रायगड जिल्ह्यातल्या माथेरान या पर्यटनस्थळी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी नगर परिषदेनं एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी.
माथेरान पर्यटनस्थळी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी निर्जीव भिंतींवर स्वच्छतेविषयी चित्र रेखाटून आणि सुविचाराने भिंती बोलक्या केल्या जात आहेत. माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने हा उपक्रम सुरू करून स्थानिकांना तसेच येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्यानं स्वच्छता करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जातो. एकूण 54 किलोमीटरच्या परिघामध्ये मनुष्यबळावर स्वच्छता करणे शक्य नसल्याने नगरपालिकेकडून भिंतीत चित्र रेखाटून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे. वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्या मंदिर, उद्याने, घरांच्या भिंती, दुकानांच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारे चित्र रेखाटून निसर्ग आपला सोबती असल्याचे सुविचार लिहून माथेरानमध्ये जनजागृती केली जात आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड.
भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ते 1990 तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी असून सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं दाते यांच्या नियुक्तीला 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्थात त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंतच्या कार्यकाळापर्यंत मान्यता दिल्याचं कार्मिक मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. उरण इथल्या अटल सेतू परिसरात राज्य शासनानं एमएमआरडीएच्या माध्यमातून नवनगर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिडकोच्या खोपटा प्रकल्पातील 32 आणि नैना क्षेत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील 80 गावांचा समावेश केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 3 एप्रिलपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. या नवनगर प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. सीबीडी बेलापूर इथल्या सहसंचालक नगररचना कार्यालयात ग्रामस्थांनी काल हरकती सादर केल्या. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. साताऱ्याजवळील खेडमधल्या प्रतापसिंह नगरात राहणारा सराईत गुन्हेगार दत्ता जाधव याच्या 3 मजली इमारतीसह 16 अनधिकृत बांधकामं काल जिल्हा प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. कारवाई दरम्यान प्रतापसिंह नगरला जोडणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद ठेवले होते. लाचेची मागणी करणाऱ्या अटकेतील आरोपीला लाच स्वीकारण्याच्या अपराधाला प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झाल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तहसीलदारांसह नायब तहसीलदार यांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा धानेगावच्या मांजरा धरणातून करण्यात येणारा पाणीपुरवठा मागील कित्येक वर्षांपासून नगरपालिकेकडे पाटबंधारे विभागाची 5,71,00,000 रुपयांची थकबाकी असल्यामुळे मंगळवारी बंद करण्यात आला होता. पालिकेनं काल वर्तमान वर्षाचे 12 लाख आणि मागील रकमेवरील व्याज मिळून 25 लाख रुपयांचा धनादेश लातूरच्या पाटबंधारे विभागाकडे मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांनी देताच शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मान्सूनपूर्व कामं मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या तसंच पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कृती आराखडा तयार ठेवण्याच्या सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल एका आढावा बैठकीत दिल्या. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानानं 40 पार केली आहे. राज्यात काल सर्वाधिक 41.5 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवण्यात आलं. जळगाव, बुलडाणा, वर्धा, सोलापूर आदी शहरातही पारा 40 अंशांच्या वर पोहोचला. नाशिक शहरातही काल यंदाच्या हंगामातल्या 39.4 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेचा आजपासून आरंभ. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी 70,000 रुपये प्रति क्विंटल भाव. राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती आणि राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.